ख्रिस्तमावाला भाऊस अंबिहनेस तुम्हाला आखे साला प्रभु इसुने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 8, देव युसफ आणि त्याने कुटुंबला बचवह। खूप वर्षा मागून जदव याकूब डवर हुई गे तेनी पदरना लाडका पोसा युसफला तेने भाऊसिंस का जे मेंढाचार होतात तेहनी खबर काढूला दवाडा। युसफना भाऊसिंस तेनी निंदा कर होतात, कहा काय तेहना बहास तेला वदारीमय कर होता। अन युसफला सपन दिसना काय तो तेहावर अधिकार चालवेल। युसफ तेने भाऊसेस पासी आना तेही तेला धरी लिदा अन तेही कोडाक नोकर सा व्यापारी सहला इकी दिदा। युसफ ना भाऊसेस घर पासा फिरत तेने पुढं तेही युसफ ना डगला फाडी टाका ने तेला बोकडेने रगतमा बुडवा। तेने मागून तेही ती डगला पदरने बहासला दाखवा काय तो ईसायचार काय जंगली पशु युसफला मारी टाका। याकूब पक्का दुखी होईना, नोकरसा व्यापारीसे युसफला मिसर माली घेत। मिसर मोठा अन हिमतवाळा देश होता अन तो नाईल नयने मेराला वसेल होता। नोकरसा व्यापारीसे युसफला धनवान सरकारी अधिकारीने तठ इकी दिदा। युसफने तेने सेठनी चाकरी खूपच बेस रीते करी अन देवनी युसफला आशीर्वाद दिदा। तेने सेठनी बायको युसफ हारी निजूला इचारने पण युसफने ईसा करीने देवने विरुद्ध पाप करूलासाठी ना पाडा। तहा तिला पक्की रग भरायने अन तेने युसफवर खोटा आरोप ठेवा। जे कल तेला धरी लेत अन तेला जेलमा टाकी देवामा ये। जेलमा पण युसफ देवमा विश्वासू राहना अन देवनी तेला आशीर्वादित करा। जो काय तो निर्दोष होता तरी पण तो होता, पण 2 वर्षा मागून पण युसफ जेलमा होता। एक रातने फारून का जेला मिसरना लोक तेहना राजा माना होतात तेला 2 सपना देखायनात। ते खल तो पक्काच निराश हुई गे। तेना सलाह देणार मातला कोणी तेने सपनाना अर्थ सांगी शकना नाही। देवने युसफला सपनाना अर्थ जाणूलानी शक्ती दिदेल होती। तेसाठी फारून युसफला जेलमाहून बाहेर लयना। युसफ सपनाना अर्थ जाणता तेला सांगा काय देव पीकना भरपूर 7 वर्षा देवला आहा अन तेने मागून दुकाना 7 वर्षा। फारून युसफ कल खूपच खुश होईना अन तेने आखे मिसरमा तेला दुसरे होदाना मुख्य माणूस बनवा। युसफने लोकाहला कापणीना 2-7 वर्षा सुधीमा खावलासाठी अन भेगा करूला सांगा। तेने मागून युसफने लोकाहला ते दुकाने समयमा इका काय तेहापासी पुरते परमानमा खावला हुय। यो दुकाळ खाली मिसरसाठीच भारी नाही होता पण कनान काय जठ याकूब अन तेना कुटुंब रह होता तठ पण तो होडाच भारी होता। तेसाठी याकूब तेना मोठे पोसा सहला खोराक इकत लेवला विसरमा दवाणना। तेना भाऊसेस जदव अनाज इकत लेवलासाठी युसुफने सुंबूर उभा राहिल होतात तहा ते युसफला ओळखी शकणार नाही पण युसफ तेहला ओळखी गे। तेने भाऊसिंस खात्री करी यी जाणूला काय ते बदलायजी घेत काय नाही। युसफने तेहला सांगा मा तुमना भाऊस युसफ आहाव, भिसे नको। तुम्ही जदव माला नोकर तरीके इकी दियल तद्व तुम्ही वेट काम करूला इचारा पण देवने ते वेटला बेससाठी काममा लिदेला हा। तुम्ही ये अन मिसरमा राहा काय मा तुम्हाला अन तुमने कुटुंबनेसाठी જરૂરત પૂરી પાડા. જદો યુસુફના બાઉસીસ ઘર પાસા ફિરનાત અને તેના બહાસ યાકુબલા સાંગા કહે યુસફ જીતા આહા, તાહા તો ખૂબ જ ખુશ હોઈના. હેર કે યાકુબ ખૂબ ડવર માનુસ હતા, તો પદરને કુટુંબ હારે મિસર માગે અને તઠ તો રહના. યાકુબ મરી ગે તેને પૂડે તેની તેના આખે જ પોસા સહલા આશીર્વાદ દીધા. કરારના વચના કા જે દેવને ઇબ્રાહીમલા દિયેલ હતા તે ઈસાક પાસે આનાત, ને તેને માગુન યાકુબ પાસે, અને યાકુબ માગુન તેના બાર પોસા અને તેને કુટુંબ વરાનાત. બાર પોસા સહના પોસા બાર કુળ બનનાત. બાઇબલની ગોઠ ઉત્પત્તિ 37:50 અધ્યાય.